हा अयाचित सर विशाल बोलतोय मी. काल तुमच्या वडिलांशी बोलणं झालं होतं तर ते मला म्हटले उद्या सकाळपर्यंत येणार आहे, तुमचा फोन नाही लागत आहे. मग ते येणार आहेत ना आज? ओके सर, चालेल, तेवढंच विचारायचं.